एक राजे अध्याय तीन। सलमोनाने मिसर देशाचा राजा फारो याशी सोयर संबंध केला। त्याने त्याच्या मुलीशी लग्न करून तिला दावीदपुरास आणले आणि आपले मंदिर, परमेश्वराचे मंदिर व यरुश्लेमेच्या सभोवतालची तटबंदी बांधून होईपर्यंत त्याने तिला तेथेच ठेविले। हा काळ पावेतो परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधिले नसल्याकारणाने लोकांना उच्चस्थानी यज्ञयाग करावे लागत। सलमोन राजाचे परमेश्वरावर प्रेम होते। आपला बाप दावीद याने अनुसरलेल्या नियमाप्रमाणे तो चालत असे, पण तो उच्चस्थानी यज्ञयाग करी व धूप जाळी। राजा गिबोन येथे यज्ञ करावयास गेला, ते सर्वात मोठे उच्चस्थान होते। तेथल्या वेदीवर सलमोनाने 1000 होमबली अर्पिले। गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात सलमोनास दर्शन दिले। देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन। सलमोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याजवर तुझी मोठी दया असे। तो तुझ्यासमोर तुझशी सत्याने, धर्माने व सरळ चित्ताने वागला। तुझजवळ त्याच्या प्रित्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसाव्यास त्याला तू पुत्र दिला। वस्तुस्थितीही अशीच आहे। आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे। चाल चलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही। तसेच तू निवडलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे। त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत। यास्तव आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटांचा विवेक करिता येईल। एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? सलमोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याजवर प्रसन्न झाला। देव त्यास म्हणाला, तू असला वर मागितला, दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेकबुद्धी मागितली, म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीतो। मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो। तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही। एवढेच नव्हे तर तू मागितला नाही असा आणखी एक वर तुला देतो। धन आणि वैभव ही तुला देतो। तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राजांमध्ये तुझसमान कोणी असणार नाही। तू आपला बाप दावीद याचप्रमाणे माझ्या मार्गाने चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील, तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करीन। सलमोन जागा झाला तेव्हा आपणास स्वप्न पडले असे त्यास समजले। मग यरुश्लेमेस जाऊन त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमबली व शांतर्पणे अर्पिली व आपल्या सर्वसेवकास मेजवानी दिली। त्या दिवसात दोन वेश्या राजाकडे येऊन त्याच्यासमोर उभ्या राहिल्या। त्यातली एक स्त्री म्हणाली, माझे स्वामी, मी व ही स्त्री अशा आम्ही दोघी एकाच घरात राहतो। हिच्याबरोबर राहत असता मी प्रसूत होऊन मला मूल झाले। मी प्रसूत झाल्यावर तिसऱ्या दिवशी ही स्त्री देखील प्रसूत झाली। आम्ही दोघी एकत्र होतो आणि आम्हा दोघींशिवाय घरात कोणी परके नव्हते। रात्री या स्त्रीचे बालक हिच्या अंगाखाली सापडून मरण पावले। तेव्हा हिने अर्ध्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असता माझा मुलगा माझ्यापासून घेऊन आपल्या उराशी निजविला आणि आपले मेलेले मूल माझ्या उराशी निजविले। सकाळी मी बालकास दूध पाजण्यासाठी उठून पाहते, तो मूल मेलेले आढळले। सकाळ झाल्यावर मी लक्षपूर्वक पाहिले तेव्हा मला झालेला मुलगा हा नव्हे असे मला दिसून आले। दुसरी स्त्री म्हणाली, छे, नाही, जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे। पहिली म्हणाली, छे, नाही, मेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा, असे राजापुढे त्या बोलल्या। राजा बोलला, एक म्हणते जिवंत मुलगा माझा आहे व मेलेला तुझा आहे, दुसरी म्हणते छे, नाही, मेलेला तो तुझा मुलगा आणि जिवंत तो माझा मुलगा। मग राजा म्हणाला, मला तरवार आणून द्या। तेव्हा राजाला तरवार आणून दिली। राजा म्हणाला, या जिवंत मुलाचे कापून दोन तुकडे करा, अर्धा हिला द्या आणि अर्धा तिला द्या। तेव्हा ज्या बाईचे ते जिवंत मूल होते तिची आतडी आपल्या मुलग्यासाठी तुटून ती राजास म्हणाली, माझे स्वामी, जिवंत मुलगा तिला द्या, पण त्यास मारून टाकू नका। दुसरी स्त्री म्हणाली, तो न माझा न तुझा, त्याचे दोन भाग करा। मग राजाने म्हटले, हा जिवंत मुलगा पहिलीच द्या, त्यास मारू नका, कारण तीच त्याची आई। राजाने हा न्याय केला, तो सर्व इस्रायल लोकांच्या कानी गेला। तेव्हा त्यांच्या ठाई राजाविषयी पूज्य बुद्धी उत्पन्न झाली, कारण न्याय इन्साफ करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठाई आहे हे त्यास दिसून आले।